भाग चौथा आदम आणि हवा उत्पत्ती यांना पहिला अध्याय 26 ते 31 वचन, दुसरा अध्याय 7 वचन आणि तिसरा अध्याय 24 वचन. देवनी पुरुषना नाव आदम थवा आणि स्त्रीना नाव हवा थवा. देवनी जी काय तयार करा देवनी तेसाला सर्व गोष्टी सावर अधिकार दिदा. देवनी तेसाला रावासाठी एक खूप चांगली बाग तयार करी आणि त्या ती बागम रावाला लागणार आणि ती बागमा परमेश्वर तेशनी हारी बोलो होता तेशनी हारी चालो होता. देव तेसाला एक आज्ञा सांगना की सर्व प्रकारना तुम्ही फळ खा पण मध्यभागी एक झाड ह ती झाडना फळ तुम्ही खाशा नको. पण त्या ठिकाणी सैतानूना आणि तेसाला सांगना तेसाला फसाडना आणि तेसाला सांगना परमेश्वर देवना फळ खाशा नको. अशा तुम्हाला जी सांगना ती खोटा आह कारण परमेश्वरने इच्छा हा का तुम्ही त्यांना सारखा व्हायला नको म्हणून सैतानी त्या दोघांना फसवलं व दोन्हीसनी ती फळ खादा. त्याच वेळी तशी देवनी विरुद्ध पाप करा आणि देवनी मैत्रिणी तोडी टाकी. मग तेसाला देवनी बागणी बाहेर काढी टाका. तवपासून बठ्ठा जगम लोकशी देवनी विरुद्ध पाप करा आणि ते पापनीमुळं दुःख क्लेश संकट मरण इ घ्या. माणसाचाला दुःख क्लेश संकट आजार ह इ घ्या.